नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी उद्या सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शपथ देतील. दरम्यान या शपथविधी समारंभाला भारताच्या शेजारील राष्ट्रांचे महत्वाचे नेते सहभागी होणार आहेत अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दिली. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइजो, सेशलचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ, बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल, मॉरिससचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथ आणि भूटानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या शपथविधी समारंभानंतर या नेत्यांची राष्ट्रपती भवनात बैठक होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेला जनतेचा कौल मान्य असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. दिल्ली इथं सुरू असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. इंडिया आघाडी म्हणून आम्ही संसदेत आणि संसदेच्या बाहेरही कार्यरत राहू असंही खरगे म्हणाले. खरगे यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत. माध्यम जगतातील प्रख्यात व्यक्तिमत्व पद्मविभूषण रामोजी राव यांचं तेलंगणातल्या हैदराबाद इथं आज सकाळी निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. इनाडू समूह आणि रामोजी चित्रपटसृष्टीचे ते संस्थापक होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केलं आहे. देशानं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावलं असून पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त राव यांची दृष्टी सामाजिक उत्थानासाठी रुजलेली होती अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रामोजीराव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. रामोजीराव भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवणारे द्रष्टे होते. त्यांच्या समृद्ध योगदानानं पत्रकारिता आणि चित्रपट जगतावर छाप सोडली. देशाच्या विकासाबद्दल त्यांना अत्यंत तळमळ होती अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रामोजीराव यांच्या निधनानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं अपरिमित नुकसान झाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायतीनं पाठिंबा दिला अशी माहिती जरांगे यांनी दिली. अंतरवाली सराटी इथं उपोषण स्थळी ते आज माध्यमांशी बोलत होते. अंतरवाली सराटीत सर्व समाजातील गावकऱ्यांनी उपोषणाला पाठिंब्याचं लेखी पत्र दिल्याचंही जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सकाळी 10 वाजेपासून जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. जरांगे हे आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारनं या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला. यंदाच्या खरीप हंगामात बियाणं तसंच खतांच्या योग्य वितरणासाठी कृती दल निर्माण करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावर्षी खरीपाच्या क्षेत्रात 1,10,000 हेक्टरनं वाढ झाली आहे. सध्याची एकूण बियाणं मागणी ही 18 लाख क्विंटल इतकी असून त्यापैकी 13 लाख क्विंटल बियाणं वितरित केलं आहे. आणखी 6 लाख क्विंटल बियाणं वितरणाची तयारी असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज जोराचे वारे, मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच पुढच्या 5 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याच काळात तापमानातही 2 ते 5 अंशांनी घट होण्याचा अंदाज परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान काल रात्री सांगली जिल्ह्यात सरी बरसल्या असून पालघर इथं आज पहाटे मेघगर्जनेसह पहिल्या पावसानं जोरदार हजेरी लावली. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज टेक्सास इथं झालेल्या सामन्यात बांगलादेश संघानं श्रीलंकेचा 2 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 124 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेश संघानं 19 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला. अन्य एका सामन्यात अफगाणिस्तान संघानं न्यूझीलंड संघाचा 84 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तान संघानं 20 षटकात 6 बाद 159 धावा केल्या. मात्र न्यूझीलंड संघानं 75 धावातच सर्व गडी बाद झाले. दिल्लीतील नरेला औद्योगिक परिसरात एका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 3 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. आज पहाटे 3:30 सुमारास ही दुर्घटना घडली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.